आकाशवाणी मुंबई. नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातली परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शी करण्यासाठी नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार कार्यगट स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमधून आवाहन. गुजरातमध्ये गेल्या काही दिवसात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 35 जणांचा मृत्यू. बचाव कार्यात आतापर्यंत सुमारे 8,000 नागरिकांची सुटका. आणि तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेला 35 धावांनी पराभूत करत भारतानं मालिका जिंकली. देशातली परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शी करण्याच्या उद्देशानं तंत्रज्ञान विशेषज्ञ नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार कार्यगट स्थापन केला जाणार आहे. परीक्षा व्यवस्थेसंदर्भात उद्या संसदेत नवीन विधेयकही मांडलं जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खास व्हिडिओ संदेशाद्वारे आज ही माहिती दिली.
हम कल पार्लियामेंट के अंदर कठोर कानूनों के प्रावधान के साथ नया कानून बनाने की दिशा में भी आगे बढ़ रहे हैं. लेकिन हमें भविष्य के लिए सोचना है. हमारी परीक्षा पद्धति ट्रांसपेरेंट हो, हमारी परीक्षा पद्धति में सबसे ज्यादा टेक्नोलॉजी का उपयोग हो. इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकणी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा.
इस्रोचे माजी अध्यक्ष एस सोमनाथ, माजी शिक्षण सचिव अनिता करवाल, गुप्तचर संस्थेचे माजी संचालक तपन डेका, लॉजिस्टिक तज्ज्ञ अमृतलाल मीणा, IIT चेन्नईचे व्ही कामकोटी यांचा या कार्यगटात समावेश आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज स्वीकारला. त्यानंतर त्यांनी बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी आणि विभागातले वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलं आहे. आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात पॅलेट गनसारख्या शस्त्रांचा वापर करण्याला गृहमंत्री या नात्यानं मंजुरी दिली होती का असा प्रश्नही राहुल गांधी यांनी विचारला आहे. दिल्लीत तैनात सुरक्षा दलं केंद्रीय गृहमंत्रालयाला उत्तरदायी आहेत, त्यामुळे या कारवाईला परवानगी कोणी दिली? विद्यार्थ्यांना मारहाण करणारे साध्या वेशातले लोक पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक? त्यांच्या तैनातीला कोणी मंजुरी दिली असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत शिवाजी पार्क येथे आयोजित युवा सभेला संबोधित करत होते. आपल्या हक्कांसाठी युवकांनी जागरूकता कायम ठेवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आजची जेंजी सरकारला आव्हान देऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानं सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवाजी पार्क इथे विद्यार्थी मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. काँग्रेस जनता पार्टीच्या अभिजित दीपकेनं नीट परीक्षा पेपरफुटीविरोधात आंदोलन करून देशातल्या युवकांना सजग केलं आहे असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज लखनौ इथे वार्ताहर परिषदेत बोलत होते. 26 नोव्हेंबरला संविधान दिनाच्या निमित्तानं रिपब्लिकन पक्ष लखनौमध्ये पदयात्रा काढणार आहे. त्यात सुमारे 1,00,000 कार्यकर्ते सहभागी होतील असं ते म्हणाले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही भाजपाकडे 5 जागांची मागणी करू असं आठवले यांनी सांगितलं. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना देशानं आज कारगिल विजय दिनानिमित्त आदरांजली वाहिली. कारगिल विजय दिनाचा मुख्य कार्यक्रम द्रास इथल्या कारगिल युद्ध स्मारकावर झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच लष्कर प्रमुख धीरज सेठ आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. कारगिल विजय दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी वीर सैनिकांना आदरांजली अर्पण केली आहे. सैनिकांची वीरगाथा देशवासियांना समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देत राहील असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. आजचा दिवस देशाचं लष्करी सामर्थ्य, राष्ट्रीय एकता आणि मातृभूमीच्या रक्षणासाठीच्या अतूट निर्धाराची साक्ष देतो असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. देशभरात आज कारगिल विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात नागरिकांनी एक पेड माके नाम अंतर्गत वृक्षारोपण करून देशाच्या वीर जवानांना आदरांजली वाहिली. यावेळी लष्कराच्या 13 महाराष्ट्र बटालियनच्या जवानांनी धावून आणि वृक्षारोपण करून शहीद वीरांना आगळीवेगळी मानवंदना दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कारगिल विजय दिनानिमित्त सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना केलं. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग होता. कारगिलच्या आव्हानात्मक परिस्थितीपेक्षा आपल्या सैनिकांचा ताटकणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास मोठा ठरला असं म्हणत त्यांनी हुतात्म्यांना आणि वीर सैनिकांना वंदन केलं. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा तसंच अलीकडेच नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या स्वदेश निर्मित महेंद्रगिरी या युद्धनौकेचा उल्लेख करून ते म्हणाले की भारताची संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञान यावर जगाचा विश्वास वाढत आहे. कॅच द रेन मोहिमेच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं सांगून त्या अनुषंगानं देशभर सुरू असलेल्या यशदायी प्रयत्नांची तसंच त्यामुळे घडून आलेल्या बदलांची उदाहरणं त्यांनी सांगितली. महाराष्ट्रात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाटणी साठवण्याची क्षमता निर्माण करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला. पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी देशातल्या मातीपासून बनवलेल्या मूर्तीची पूजा करावी या आपल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अशा मूर्तींची प्रतिष्ठापना ही निसर्गपूजाच ठरेल असं ते म्हणाले.
एक बार फिर अपना आग्रह दोहराता हूं, इस बार गणपती पूजा में देश की मिट्टी से बने गणेश जी को अपने घर पर स्थापित करें, उनकी पूजा करें. आपका ये प्रयास भी एक तरह से प्रकृति की ही पूजा होगा.
क्रीडा क्षेत्रात देशाने केलेल्या यशस्वी कामगिरीचा त्यांनी गौरव केला. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू तसंच लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं. येत्या 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन साजरा होणार आहे. त्यानिमित्त त्यांनी सांगितलं की सरकारी प्रोत्साहनामुळे कारागीर आणि विणकरांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला आहे. येत्या सणासुदीच्या हंगामात खादी आणि हातमागाची उत्पादनं खरेदी करावीत, स्थानिक उत्पादनांचा आग्रह धरावा असं आवाहन त्यांनी केलं. येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं हर घर तिरंगा या मोहिमेला उत्साहानं पुढं न्यावं, आपल्या घरी पूर्ण आदरानं तिरंगा फडकवावा असं आवाहनही त्यांनी केलं. देशाच्या सीमावर्ती भागात राबवलेल्या विकसित व्हायब्रंट विलेज प्रोग्राममधल्या सहभागी युवकांशी प्रधानमंत्र्यांनी आज संवाद साधला. मन की बातमधून प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या संदेशांमधून प्रेरणा मिळाल्याचं युवकांनी या कार्यक्रमात सांगितलं. देशभरातले 400 जास्त युवक या संवादात सहभागी झाले होते. दक्षिण गुजरात आणि लगतच्या परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 35 मृत्यूमुखी पडले असून यात वलसाड आणि नवसारी या 2 जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसल्याचं स्थानिक प्रशासनानं म्हटलं आहे. झिम्बाब्वेमध्ये हरारे इथे आज झालेल्या 3rd T20 क्रिकेट सामन्यात भारतानं झिम्बाब्वेवर 35 विजय मिळवत 3 ही मालिका एकतर्फी जिंकली. आजच्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 5 गमावून 192 केल्या. वैभव सूर्यवंशीनं सर्वाधिक 81 केल्या. भारताच्या धावसंख्येचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला 20 गमावून 157 करता आल्या. रियान ब्युरीनं सर्वाधिक नाबाद 54 केल्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातली परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शी करण्यासाठी नंदन निलेकण यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार कार्यगट स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमधून आवाहन. गुजरातमध्ये गेल्या काही दिवसात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 35 जणांचा मृत्यू. बचाव कार्यात आतापर्यंत सुमारे 8,000 नागरिकांची सुटका. आणि तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेला 35 धावांनी पराभूत करत भारतानं मालिका जिंकली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.